आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेल्या 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियममध्ये करण्यात येणार आहे. 2024 मध्ये या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.